आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागावर मी मोनाली प्रभू तुमका राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताक 150 वर्सां पुराय जाल्ल्या निमतान आज लोकसभेन खाशेली चर्चा जातली. भारत आयच्यान अमूर्त संस्कृतीक दायजाची राखण करपा खातीर आंतर सरकारी समिती ICHA 20वे सत्र आयोजीत करतलो. भारतान ह्या वर्सा युनेस्कोच्या अमूर्त दायज वळेरेन दिवाळेचो आस्पाव करपाचो प्रस्ताव मांडला. गोंय पुलिसांनी हडफड्या नायट क्लबान भिरांकूळ उजो लागल्या उपरांत क्लबाचो सरवेवस्थापक आनी 3 कर्मचाऱ्यांसयत 4 जाणांक अटक केल्या. दादल्यांच्या कनिष्ट हॉकी विश्वचषकाच्या उपांत्य फेरयेन जर्मनीन यजमान भारताचो 5-1 असो पराभव केलो. आता पुराय खबरो. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताक 150 वर्सां पुराय जाल्ल्या निमतान आज लोकसभेन खाशेली चर्चा जातली. अधिकृत सुत्रांनी दिल्ल्या माहिती प्रमाण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे चर्चेची सुरवात करतले. हे चर्चे खातीर 10 वरां थारायल्यात. फाटल्या सप्तकांत प्रसार माध्यमांकडे उलयतना संसदीय वेव्हार मंत्री किरण रिजीजू हांणी दिल्ल्या माहिती प्रमाण चर्चा दनपारां 12 वरांचेर सुरू जातली. तांणी सांगले, वेंचणूक सुदारणा विशीं मंगळारा लोकसभेंत चर्चा जातली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांच्या अध्यक्षतेखाला जाल्ल्या सर्वपक्षीय बसकेंत हो निर्णय जाल्लो. संसदेचे कामकाज सुरळीत चलूंक दिवचे अशें सरकारान सगळ्या पक्षफुडाऱ्यांक आवाहन केलां. भारत आयच्यान ह्या म्हयन्याचे 13 तारखेपर्यंत नवी दिल्लीन लाल किल्ल्यान अमूर्त सांस्कृतीक दायजाची राखण करपा खातीर आंतर सरकारी समिती ICHA 20वे सत्र आयोजीत करतलो. ह्या सत्राची अध्यक्षता युनेस्कोन भारताचे राजदूत आनी कायम प्रतिनिधी विशाल वी शर्मा करतले. भारतान ह्या वर्सा युनेस्कोच्या अमूर्त दायज वळेरेन दिवाळेचो आस्पाव करपाचो प्रस्ताव मांडला. दिवाळेचो उत्सव बंधुता, करुणा, उजवाड, सामूहिक उत्सव हांचेर प्रतीक. स्वतंत्र मूल्यांकन संस्थांनी आदी नियाळ घेतल्या ह्या प्रस्तावाचेर चालू अधिवेशनात चर्चा जातली आनी ताचो सकारात्मक परिणाम जातलो असो सरकाराक विश्वास आसा, अशें केंद्रीय संस्कृती आनी पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत हांणी सांगले. मध्य प्रदेशान काल 10 माओवाद्यांनी मुखेलमंत्री दोतर मोहन यादव हांच्या हजेरेन बालाघाट जिल्ह्यात आत्मसमर्पण केले. 77 लाख रुपयांचे बक्षीस आशिल्ले मोस्ट वॉन्टेड कमांडर सुरेंद्र उर्फ कबीर हाचो तातून आसपाव आसा. ह्या वेळार उलयतना मुखेलमंत्र्यांनी नक्सलवाद पुरायपणान ना करपाक आनी मध्य प्रदेश नक्सली हिंसाचारांतल्यान मुक्त करपाक राज्य सरकार कटिबद्ध आसा अशें सांगले. सरकारच्या पुनर्वसन धोरणाक लागून दिशाभूल जाल्ल्या व्यक्तींक मुखेल प्रवाहान परत येवपा खातीर, सन्मानान तांचे जीवन परत उबारपा खातीर आनी समाजान परत एकरूप जावपाक मार्ग मोकळो जाला अशें तांणी नमूद केले. राज्यांतल्या अवकाळी पावसाचो परिणाम जाल्ल्या 90 लाख शेतकारांतल्या 92% शेतकारांक अर्थीक मजत मेळ्या अशें महाराष्ट्राचे मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस हांणी काल सांगले. पडटाळणी प्रक्रिया पुराय जातकच उरिल्ल्या शेतकारांकूय मजत दितले अशें तांणी म्हळें. विधानसभेच्या शियाळी अधिवेशनाच्या पूर्वसांजेर काल नागपुरांत पत्रकार परिशदेन फडणवीस हांणी म्हायती दिली. महाराष्ट्र विधानसभेचे शियाळी अधिवेशन आयच्यान सुरू जाता आनी ते ह्या म्हयन्याच्या 14 तारखेमेरेन चलतले. विरोधी पक्षांच्या आरोपांक जाप दितना मुखेलमंत्र्यांनी म्हळें, महाराष्ट्र हे देशांतले अर्थीक नदरेन बळिश्ट राज्यांतले एक राज्य आनी कल्याणकारी येवजण्यो चालीक लावपाक फावो तो निधी उपलब्ध आसा. वेंचणूक आयोगान दिल्ल्या माहिती प्रमाण स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIRच्या दुसऱ्या टप्प्याच्या सुरवात सावन मतदारांक 50,94,00,000 परत चड गणना फॉर्म वाटल्यात. ह्या टप्प्यात आसपाव आशिल्ल्या 51 कोटी मतदारांपैकी 99.94% मतदारांचो हातून आसपाव जाता. आता मेरेन 50 कोटी परत चड फॉर्म डिजिटायज जाल्यात अशें आयोगान सांगले. मतदार वळेरीच्या SIRचो दुसरो पांवडो फाटल्या म्हयन्याच्या 4 तारखेक 9 राज्यां आनी 3 केंद्रशासित प्रदेशांनी सुरू जालो. छत्तीसगड, गोंय, गुजरात, केरला, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, अस्तंत बंगाल, पुडुचेरी, लक्षद्वीप, अंदमान निकोबार जुवे अशी ही राज्यां आनी केंद्रशासित प्रदेश आसात. फुडल्या वर्सा 14 फेब्रुवारीक निमाणी मतदार वळेरी उजवाडाक आयले उपरांत मतदार वळेरीची व्हडली सुदारणा पुराय जातली. यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेलान ऐकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री GST दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स ज्यादा बचत नेक्स्ट जेन जीएसटी।
हडफड्या बर्च बाय रोमियो लेन या क्लबान घडिल्ल्या उजाच्या घडणुकेक जापसालदार आशिल्ल्या अधिकाऱ्यांचेर शिस्तभंगाची कारवाय जातली अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी काल घेतिल्ल्या पत्रकार परिषदेन दिल्या। क्लबाक दिल्ल्या तरेकवार परवान्या प्रकरणी सरकारान दोन अधिकाऱ्यांसयत तेन्नाच्या पंचायत सचिवांक निलंबीत केल्या। प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यो तेन्नाच्यो वांगडी सचिव डॉ शमिला मोंतेरो, पंचायत संचालक सिद्धी हळणकार आनी हडफड्या नागवा पंचायतीचे सचिव रघुवीर बागकार हांकां निलंबीत केल्या। उजो लागिल्ल्या क्लबाक मान्यताय दिवपासयत घडणुकेक जापसालदार आशिल्ल्या अधिकाऱ्यांचेर शिस्तभंगाची कारवाय जातली अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी पत्रकार परिषदेंत स्पश्ट केलें। ह्या घडणुकेंत मरण आयिल्ल्यांच्या फामिलींक राज्य सरकारा वतीन दरेकी 5,00,000 रुपया जाल्यार जखमींक 50,000 अर्थीक मजत दितले। पत्रकार परिषदेंत उलयतना मुखेलमंत्री दोतर सावंत हांणी म्हळें,
ही सगळी डिटेल्स इन्क्वायरी केल्या उपरांत सांगपाक खूप खेद भोगता की 25 लोक जे एक्सपायर्ड जाल्यात तातूंतले 4 लोक हे दिल्लीतल्यान आयिल्ले टुरिस्ट म्हणून आशिल्ले, जे त्या क्लबात आशिल्ले ताका भायर सरपाक मेळूंक ना। बाकीचे सगळे जे आशिले हे थंयसर वर्कर म्हणून काम करताले, हे उत्तराखंडातल्यान आशिले, झारखंडातल्यान आशिले, 3 जण नेपाळातल्यानूय आशिले, अजून 1-2-3 आयडेंटिफाय जावंक ना एक्झॅक्टली खंयचे ते, तांचे बी सोदप सुरू आसा। की इंटरनल जो फायर इलेक्ट्रिकल फायर वर्क्स जो रेस्टॉरंटात करता ताका लागून हो उजो लागलो, खंयसरूच कसल्याच पद्दतीचो ब्लास्ट जावंक ना आनी वयलो क्लब वो तेंचो सगळो वुडन आनी बाकीच्या फर्निचराचो आसल्या कारणान वुडन ह्या फर्निचराचो आसल्या कारणान तेणी खूप मोठ्या प्रमाणात।
इतले मजगती क्लबाचे सरवेवस्थापक राजीव मोदक, व्यवस्थापक विवेक सिंग, राजीव सिंगानी आनी प्रियांशू ठाकूर हांकां अटक केल्या। मालक सौरभ लुथ्रा, गौरव लुथ्रा हांचो सोद घेवपा खातीर गोंय पुलीस दिल्लीक रवाना जाल्यात, तांचे आड गुन्यांव नोंद केल्या अशी माहिती पुलीस महासंचालक अलोक कुमार हांणी दिल्या। घर आनी सहकार मंत्री अमित शाह हांणी काल गुजरातांतल्या अहमदाबाद शारांत जायत्या उदरगत प्रकल्पांचें उक्तावण केलें आनी बुनयाद घाली। घोटान मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आनी अहमदाबाद महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या लोक केंद्रीत प्रकल्पांची बुनयाद घर मंत्र्यांनी घाली। छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशा आनी विदर्भाच्या कांय वाठारांनी आज शीं पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला। तशेंच अंदमान निकोबार जुव्यांचेर तामिळनाडू पुडुचेरी करायकल ह्या वाठारांनी घडघड मारून पावस पडपाची शक्यताय आसा। हवामान आनी शियांचे दीस लक्षांत घेत 428 किलोमीटर लांब लेह मनाली राष्ट्रीय महामार्ग 3 आयच्यान वाहना खातीर अधिकृतपणान बंद केला। लेह मनाली महामार्गाचेर वचपी 4 पासांतल्यान बर्फ निवळ केल्या उपरांत फुडल्या वर्सा मेरेन हो महामार्ग 11 तारीख खातीर उक्तो जातलो। लडाख पुलिसांनी महामार्ग बंद केल्ल्याची माहिती दिल्या। दोहान काल जाल्ल्या IHSF शूटिंग वर्ल्ड कप फायनल 2025 सिमरनप्रीत कौर ब्रार हांणी बायलांच्या 25 मीटर पिस्तल फायनलीन भांगरा पदक जाल्यार दादल्यांच्या 50 मीटर 3 पोझिशनांत ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर हांणी रुप्या पदक जिखले। दादल्यांच्या कनिष्ठ हॉकी विश्वचषकाच्या उपांत्य फेरयेन जर्मनीन यजमान भारताचो 5-1 असो पराभव केलो। काल राती चेन्नयच्या मेयर राधाकृष्णन हॉकी स्टेडियमांत ही मॅच जाली। आता बुधवारा भारत अर्जेंटिना आड कांस्य पदका खातीर खेळटलो जाल्यार जर्मनी आनी स्पेन मजगती फायनलीचो खेळ जातलो। हाचे आदी स्पेनान पयल्या उपांत्य फेरयेन अर्जेंटिनाचो 2-1 असो पराभव केल्लो। निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो। वंदे मातरम या राष्ट्रीय गीताक 150 वर्सां पुराय जाल्ल्या निमतान आज लोकसभेन खाशेली चर्चा जातली। भारत आयच्यान अमूर्त सांस्कृतीक दायजाची राखण करपा खातीर आंतर सरकारी समिती ICHचे 20वे सत्र आयोजित करतलो। भारतान ह्या वर्सा युनेस्कोच्या अमूर्त दायज वळेरेन दिवाळीचो आस्पाव करपाचो प्रस्ताव मांडला। गोंय पुलिसांनी हडफड्या नायट क्लबान भिरांकूळ उजो लागल्या उपरांत क्लबाचो सरवेवस्थापक आनी 3 कर्मचाऱ्यांसयत 4 जणांक अटक केल्या। दादल्यांच्या कनिष्ठ हॉकी विश्वचषकाच्या उपांत्य फेरयेन जर्मनीन यजमान भारताचो 5-1 असो पराभव केलो। आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30।